रसिको, आज मी तुम्हाला एका सुगंधी यात्रेला घेऊन जाणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कुठली नवीन यात्रा. स्वरचंद्रिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी सादर केलेली घर नाचले नाचले ही ध्वनिफीत म्हणजे सुगंधी यात्राच आहे बरं का. मंडळी, आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीच्या आगमनासाठी केवळ घरातली माणसंच नाही तर घराचा संपूर्ण परिसर जिवंत होऊन आनंदाने नटून सजून पाहुण्यांचं स्वागत करायला सज्ज झालाय.
Cheap.